नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. जलजीवन मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू. नांदेडसह 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांना राज्य सरकारची मंजुरी. आणि बीसीसीआयकडून T20 विश्वविजेत्या संघाला 131 कोटी रुपये बक्षीस जाहीर. आता सविस्तर बातम्या. देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. मुस्लिम महिलांबाबत भेदभाव होत असल्यामुळे 1937 शरियत कायद्यातल्या तरतुदी रद्द कराव्यात अशी मागणी करणारी एक याचिका सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठापुढे आली. यावरच्या सुनावणीत न्यायालयानं समान नागरी कायद्याबाबतचं हे निरीक्षण नोंदवलं. सदर याचिकेतल्या मागणीप्रमाणे शरियत कायद्यातली वारसा हक्काची तरतूद रद्द केल्यास मुस्लिम वारसा हक्कासंदर्भात कोणताही वैधानिक कायदा अस्तित्वात नसल्यानं कायदेविषयक पोकळी निर्माण होईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या विषयासंदर्भात संसदेनं लक्ष घालण्याची सूचना न्यायालयानं केली आहे. जलजीवन मिशन योजनेला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ देण्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तामिळनाडूतल्या मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. राज्यसभेत आज शून्य प्रहरामध्ये तृणमूल काँग्रेस सदस्य डेरेक ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगानं विविध राज्यात राबवलेल्या मतदार यादी पुनरीक्षणाबाबत चर्चा करण्याची मागणी केली. तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक प्रक्रियेतल्या सुधारणांबाबत चर्चा करण्याची मागणी केली. यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला. चर्चा झालेल्या विषयांवर पुन्हा चर्चेची मागणी करून सभात्याग करण्यामुळे विरोधी पक्षाला सदनात खऱ्या चर्चेत रस नसल्याचं दिसून येतं अशी टीका सभागृह नेते JP नड्डा यांनी केली. ते म्हणाले,
इलेक्टोरल रिफॉर्म्स पर 15 से 16 घंटे डिस्कशन हुआ था और इलेक्टोरल रिफॉर्म्स में इन्होंने SIR के बारे में भी पूरी चर्चा की, लेकिन जब चर्चा का जवाब देने की बारी आई तो विपक्ष वॉकआउट कर गया था. इनको कोई भी प्रजातांत्रिक व्यवस्थाओं में विश्वास नहीं है, डेमोक्रेटिक नॉर्म्स में इनका कोई विश्वास नहीं है. सिर्फ डेमोक्रेटिक तरीके से जो डिस्कशन चलती है उसमें अवरोध पैदा करना, यही इनका उद्देश्य है. मैं इसकी सारे हाउस की तरफ से घोर निंदा करता हूं.
लोकसभेत आज अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव सादर झाला. विरोधकांच्या गदारोळामुळे 12 वाजेपर्यंत तहकूब झालेलं सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर काँग्रेसचे खासदार डॉ मोहम्मद जावेद यांनी हा प्रस्ताव मांडला. पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी या चर्चेसाठी 10 तासांचा वेळ दिल्याचं सांगितलं. दरम्यान यावेळी अध्यक्ष बिर्ला स्वतः उपस्थित नसल्याबद्दल अनेक विरोधी पक्ष सदस्यांनी आक्षेप घेतला. काँग्रेसचे गौरव गोगोई, समाजवादी पक्षाचे राजीव रॉय, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा, द्रमुकचे TR बालू, तेलुगू देसमचे LSK देवरायलू, पंचायती राजमंत्री राजीव रंजन सिंह, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे आदींनी या चर्चेत भाग घेतला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या प्रस्तावाला विरोध करत लोकसभा अध्यक्ष हे कायम निष्पक्षपणेच काम करत असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारनं तेल शुद्धीकरण कारखान्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती LPG वापरासाठी करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. साठवणूक आणि काळाबाजार टाळण्यासाठी 2 सिलेंडरमधल्या नोंदणीचा कालावधी 25 दिवसांचा करण्यात आला आहे. दरम्यान देशात अंदाजे 190 कोटी मेट्रिक टनापेक्षा जास्त वापरायोग्य तेल इंधन साठा तसंच नैसर्गिक वायू इंधनाचा 1800 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत दिली. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही फक्त 7.5 अश्वशक्तीपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत सत्यजित देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून हा वीज वापर या मर्यादेच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विधानसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली. ज्येष्ठ नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, संजय केळकर, नितेश राणे, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, विनय कोरे, राहुल कुल यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत 1.37 लाख मेट्रिक टन आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ एनसीसीएफ मार्फत 1.40 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. मंत्री संजय सावकारे यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. कांद्याला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळावी यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचं सावकारे यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उत्तर दिलं. या चर्चेदरम्यान सर्व सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मकपणे विचार करण्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली. हरवलेल्या महिलांच्या शोधासाठी ऑपरेशन शोध 1 आणि 2 अंतर्गत 1,566 महिला आणि 2,771 बालकांचा शोध लावल्याची माहिती पवार यांनी दिली. मुंबई महानगरपालिका कार्यालयात कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेनुसार ज्या महिला कर्मचारी सकाळी 9:15 ते 10:15 या कालावधीत कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटं काम करतील तितकी मिनिटं त्यांना कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजे 30 मिनिटांची सवलत देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केली. राज्य मंत्रिमंडळानं राज्यात नांदेडसह 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं मंजूर केली आहेत. याशिवाय जमावबंदी आयुक्तांकडे 2 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पदं नव्यानं दिली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले,
ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या 11 जिल्ह्यांना आता ऍडिशनल कलेक्टर कार्यालय मिळणार आहे आणि जमाबंदी आयुक्ताकडे 2 ऍडिशनल कलेक्टरच्या पोस्ट आम्ही नव्याने दिलेल्या आहेत. त्यामुळे 13 ऍडिशनल कलेक्टर पुन्हा महसूल विभागामध्ये ही पदनिर्मिती झालेली आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा, ज्या क्वॉशी ज्युडिशियल केसेस आहेत मोठ्या प्रमाणावर, ज्या अर्ध न्यायिक प्रकरणं आहेत, ते लवकरात लवकर निपटारा निघतील.
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड पागे समितीच्या निर्देशानुसार नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनानं सफाई कर्मचारी म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावी तसंच सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या विविध आवास योजनेचा लाभ प्राधान्यानं द्यावा असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डांगोर यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिष्यवृत्ती, इतर आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक योजनांचा लाभ जिल्हा प्रशासनानं तसंच नगरपालिका समाज कल्याण विभागानं एकत्रितपणे द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं समन्वय साधून काम करावं असं निर्देश डांगोर यांनी दिले. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्हा रुग्णालयात 14 मार्चपर्यंत जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त नेत्र विभागात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी यावेळी बोलताना 40 वर्ष वय पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीनं तसंच मधुमेही रुग्णांनी किमान 6 महिन्यातून एकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी असं आवाहन केलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI T20 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला 131 कोटी रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. संघाचे 15 खेळाडू, प्रशिक्षक, कर्मचारी आणि इतर सहाय्यकांमध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. जलजीवन मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 2028 पर्यंत मुदतवाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.